नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं कौस्त बापटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभेच्या पहिल्या पांवड्यावेले वेंचणुकेच्या प्रचाराक नेट. प्रधानमंत्र्यांच्यो राजस्थानात सभा. काँग्रेसीचे राहुल गांधी प्रचाराक दक्षिणेत. वेंचणूक आयोगान लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्याच्या तयारीचो नियाळ घेतलो. 21 राज्यांनी 102 सुवातांखातीर 19 एप्रिलाक मतदान. देशभरातल्या 350 निरीक्षकांची बसका. शिंपलदरच्या कसल्याय आतंकवादी कारवायेक खरपणान फुडो करपाखातीर सरकार कटिबद्ध आसा अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां. इराण फुडल्या कांय दिसात इस्रायलाचेर हल्लो करपाक शकता. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हांणी उक्तायली शक्यताय. भारतीय हवामान खात्याची महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेशात वादळी पावसाची ऑरेंज शिटकावणी. दक्षिणी भारतात सप्तकभर पावसाळे. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत दिल्ली कॅपिटल्सान लखनौ सुपर जायंट्साक 6 गडांनी हारयले. आयज पंजाब किंग्स राजस्थान रॉयल्सा आड खेळटले. लोकसभेच्या पहिल्या पांवड्यावेले वेंचणुकेत मतदानाक 6 दीस उरले असताना प्रचारान बरोच नेट धरला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रचाराक फुडाऱ्यांच्यो आपापल्या उमेदवारांखातीर नेटान प्रचारसभा आणि रोड शो चालू आसात. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांची काल राजस्थानच्या बारमार वाठारात प्रचारसभा झाली. संविधानाच्या नावान विरोधी पक्ष फटीचो प्रचार करूंक लागल्यात अशी टीका प्रधानमंत्र्यांनी हे जनसभेत केली. खंयच्याच परिस्थितीत देशाचे संविधान ना करप कोणाकूच शक्य ना अशें प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसीन दशकांची दशका आपले राजवटीत अनुसूचित जाती आणि जमातींमधी भेद केलो आणि आयज संविधानाच्या नावान फटी मारतात. काँग्रेसीन बाबासाहेब आंबेडकर हांकां वेंचणुकेंत हारयले. तांकां भारतरत्न मेळूंक दिले ना. देशांत आणीबाणी लागू केली. आपले राजवटीत संविधान दीस मनोवप सुरू जालो अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. आपल्याच राजवटीत बाबासाहेबांनी सांगिल्ल्या पंचप्राणांचो प्रसार जालो. बारमार जनसभे उपरांत प्रधानमंत्र्यांचो दौसात रोड शो जालो. दौसात सांजे गांधी तिराहा सावन गुप्तेश्वर सर्कला मेरेन हो रोड शो जालो. चालू आशिल्ल्या 2024 लोकसभा वेंचणुके खातीर तिसऱ्या पांवड्या खातीर काल अधिसुचोवणी जारी झाली. ह्या पांवड्यार गोंयात 2 सुवातांखातीर 1 पांवड्यार मतदान जातले. अधिसुचोवणी जारी जाल्या उपरांत उमेदवारांक उमेदवारी अर्ज भरपाक मेकळीक आसा. तिसऱ्या पांवड्यार 12 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांच्या 94 लोकसभा मतदारसंघांनी 7 मेक मतदान जातले. तातूंत गोंयचो आसपाव आसा. 4 जूनाक मतमेजणी जातली. 19 मे मेरेन उमेदवारी दाखल करपाक मुजत आसा. गोंयात सध्या लोकसभा वेंचणुकेत भाजपा प्रणीत एनडीए, काँग्रेस प्रणीत एनडीए आघाडी आणि आरजीत अशा 3 पक्षांमधी तिरंगी लढतीचे चित्र दिसतं. वेंचणूक आयोगान काल लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्याच्या फाटभुयेर तयारीचो नियाळ घेतलो. पहिल्या पांवड्या खातीर येता त्या 19 एप्रिलाक मतदान जातले. 21 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 102 लोकसभा सुवातांखातीर हे मतदान जातले. हे नदरेन वेंचणूक आयोगान देशभरातल्या 350 वेंचणूक निरीक्षकांची बसका घेवन मतदानाचे नदरेन तयारीचो नियाळ घेतलो. मतदान मुक्त आणि निष्पक्ष जावचे म्हणून व्यवस्थेचेर देखरेख दवरूंक वेंचणूक आयोगान 127 जनरल, 67 पोलीस आणि 167 खर्चाविशी निरीक्षकांची नेमणूक केल्या. वेंचणूक आयोगान 85 वर्सा पिरायवेले जाणटे आणि 40% अपंगत्व आशिल्ल्यांखातीर घरां मतदानाची व्यवस्था केल्या. मतदारांनी अशा व्यवस्थेखातीर वेंचणूक अधिकाऱ्यांकडेन अर्ज करचो पडटा. त्याप्रमाण वेंचणूक कर्मचाऱ्यांचो पंगड घरा वचून मतदान करूंक घेता. पहिल्या आणि दुसऱ्या पांवड्याच्या वेंचणुकेत अशे तरेन मतदान हे आदीच सुरू जालां. देशभरात 85 वर्सा पिरायवेले अशे 81 लाख मतदार आणि 40% चड अपंगत्व आशिल्ले 90 लाख मतदारांची नोंद वेंचणूक आयोगाकडे आसा. शिंपलदरच्यान कसल्याय आतंकवादी कारवायेक खरपणान फुडो करपाखातीर सरकार कटिबद्ध आसा अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां. ते काल पुण्यात समर्थ युवा फाउंडेशन आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यावळीत उलयताले. कोविड महामारीत भारतान 100% देशांक कोविडाच्या लसची पुरवण केल्ल्यान कोविड महामारी उपरांत संवसारातल्या खुपशा देशांचो भारताकडेन पळोवपाचो दृष्टीकोन बदल्लो अशें तांणी सांगले. भारताक बेगीनूच संयुक्त राष्ट्राचे स्थायी वांगडीपद मेळटले असो विश्वास लेगीत तांणी उक्तायलो. ह्या वेळार राज्यमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी लेगीत हाजीर आशिल्ल्यो. युक्रेनातल्या भारतात परत आयिल्ल्या कांय विद्यार्थी आणि तांच्या पालकांनी डॉ जयशंकर हांकां परबी भेटयली. फाटल्या 4 वर्सात देशातल्या लोकांक भारताची संस्कृती आणि दायज हांची जाणविकाय झाली. फुडाराक मशीन इंटेलिजन्स आणि मुळाव्या साधन सुविधांमधी गुंतवणूक जातली. ह्या क्षेत्राक चड संद दिवपाखातीर देशात स्टार्टअप आणि व्यापार अनुकूल वातावरण तयार करपाचे काम सुरू आसा अशें जयशंकर ह्या वेळार उलयले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेळ्यान आयकतात. एनडीए सरकार वेगवेगळ्या मळांनी मोठी कंत्राटां दिल्ल्या फकत ठराविक गिरेस्त उद्योजकांच्या भोंवतणी आपलो कारभार चलयता अशी टिका काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी हांणी केल्या. तांची काल तिरुनेलवेलीत प्रचारसभा जाली. तामिळनाडूचे दक्षिणेत उमेदवारांच्या प्रचाराखातीर राहुल गांधी प्रचारसभा घेताले. ईडी सीबीआय आणि आयकर खात्याच्या यंत्रणांचो विरोधकांक भाजपा भय घालूंक वापर करता असो आरोपूय राहुल गांधी हांणी हे वेळार केलो. नेमके वेंचणुकेच्या आदी काँग्रेस पक्षाच्या कारवाय सुरू केल्या. पक्षाची बँक खाती नेमकी वेंचणुके आदी निष्क्रीय केल्यात असो आरोपूय राहुल गांधी हांणी केलो. फाटल्या 10 वर्सात देशात बेरोजगारीचो मोठो प्रस्न उप्रासला. मात भाजपा सरकारान ह्या प्रस्नाचेर आड नजर केल्या. भाजपा परत सत्तेर आयल्यार संविधान बदलून वडयतले असो आरोपूय राहुल गांधी हांणी हे वेळार केलो. भारत आनी मॉरिशियसा मजगती दोट्टी कर आकारणी जावची न्ही म्हणून निकतेच केल्ले डीटीए कबलातीविशी सध्या जाळवंडार उक्तायतात ते हुस्के आनी प्रस्नांनी सध्याचे घडेक तथ्य ना असो खुलासो आयकर खात्यान केला. आयकर खात्यान समाज माध्यमांचेर पोस्टावरवी ही गजाल स्पष्ट केली. आयकर खात्याच्या कलम 90 सकयल हे कबलातेविशी शिष्टाचाराचेर अजून शिक्को पडिल्लो ना आनी तेविशी अधिसुचोवणी अजून आयिल्ली ना. कबलातीचो शिष्टाचार निश्चित जाता तेन्ना जाळवंडारांचे हुस्के योग्य तरेन पयस करतले अशें आयकर खात्यान म्हळा. इराण फुडल्या कांय दिसां भितर इस्रायलाचेर हल्लो करपाची शक्यता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हांणी उक्तायला. इस्रायलान हालींच केल्ल्या हल्ल्यात इराणाच्या दोगा उचेल्या कमांडरांक मरण आयिल्ले. ताची जाप म्हण इराण हो हल्लो करपाची शक्यता अमेरिकेन उक्तायला. इराणाच्या संभाव्य हल्ल्याविशी अमेरिका फाटल्या कांय दिसा सावन सादूर आसा. हो हल्लो जाल्यार गाजातले झूज प्रांतीय वाठारात पातळूंक शकता असो हुस्कोय अमेरिकेक आसा. इस्रायलाची राखण करूंक अमेरिका कटिबद्ध आसा आनी अशा गजालींनी इराणाक यस येवचे ना अशें जो बायडन हांणी म्हळा. इतले मजगती हिजबुल्ला बंडखोरांनी लेबनानांतल्यान इस्रायलाचे दर्जनांनी रॉकेटांचो मारो केला. म्यानमारात सुरक्षा परिस्थिती सामकीच हुस्क्याची आसा आनी परिस्थिती खासावत चल्ल्या. खासा करून रखायन वाठारात परिस्थिती खर आसा अशें भारताच्या विदेश वेव्हार मंत्रालयान म्हळा. विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे रणदीप जयस्वाल काल नवी दिल्लीत खबराकारांकडेन उलयताले. म्यानमारात वतल्या भारतीयांनी सुरक्षेविशी विशेष जतनाय घेवची अशी शिटकावणी विदेश वेव्हार मंत्रालयान दिला. हे फाटभुंयेर भारताच्या विदेश वेव्हार मंत्रालयान म्यानमाराचे सिटवे कॉन्सुलातीतल्या आपल्या कर्मचाऱ्यांक सुरक्षेच्या नदरेन यांगोनाक हाडल्यात अशी माहिती जयस्वाल हांणी दिली. भारतीय हवामान खात्यान महाराष्ट्र आनी मध्य प्रदेशात वादळी पावसाविशी ऑरेंज शिटकावणी जारी केल्या. या वाठारात वादळी परिस्थिती तयार जावंक लागिल्ल्यान ही शिटकावणी दिल्या. मध्य प्रदेश छत्तीसगड आनी मध्य महाराष्ट्रात हे परिस्थितीक लागून गडगड जगला आनी वराक 40 किलोमीटर मेरेन नेटाचे वारे मारून पावस पडू येता असो हवामान खात्याचो अदमास आसा. दक्षिणी भारतात आंध्र प्रदेश आनी तामिळनाडूत मंगळार मेरेन हवामानाची अशी परिस्थिती आसतली जाल्यार तेलंगणा केरळ कर्नाटका आनी पुडुचेरीत फुडल्या सप्तकभर अशी परिस्थिती आसपाचो हवामान खात्याचो अदमास आसा. आयपीएल क्रिकेट सर्तीत राती जाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाचेर 6 गड्यांनी जैत जोडले. आयज पंजाब किंग्स आनी राजस्थान रॉयल्स हांचो सांजे मोहालीत खेळ जातलो. मध्य मेडिटेरेनियन महासागरात बोट उमतल्ल्यान 45 स्थलांतरितांक मरण आयिल्ल्याचो भय आसा. एकवटी राष्ट्रसंघाच्या एजन्सीन हे विशीं माहिती दिल्या. ह्या लोकांक ट्युनिशियातल्यान युरोपात हाडटा आसतना बुधवारा हो अपघात जालो अशें एजन्सीन सांगला. इतले मजगती वेगळे एक बोट अरिश्टात इटलीच्या तटरक्षक दळान दिल्ल्या त्या माहितीप्रमाण तांकां 9 जणांच्यो कुडी मेळ्ळ्यात. 22 जणांक वाचयल्यात जाल्यार 15 जण बेपत्ता आसात. वाचयल्ल्या लोकांक लागसारच्या लांबसुआ हे इटलीच्या जुव्याचेर व्हेल्यात. आनी आतां परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभेच्या पहिल्या पांवड्यावेल्या वेंचणुकेच्या प्रचाराक नेट. प्रधानमंत्र्यांच्यो राजस्थानांत सभा. काँग्रेसीचे राहुल गांधी प्रचाराक दक्षिणेत. वेंचणूक आयोगान लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्याच्या तयारीचो घेतलो नियाळ. 21 राज्यांनी 102 सुवातांखातीर 19 एप्रिलाक मतदान. देशभरातल्या 350 निरीक्षकांची बसका. शिंपल दळच्यान कसल्याय आतंकवादी कारवायांक खरपणान फुडो करपाखातीर सरकार कटिबद्ध आसा अशें विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर हांणी म्हळा. इराण फुडल्या कांय दिसात इस्रायलाचेर हल्लो करपाक शकता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हांणी उक्तायली शक्यताय. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत दिल्ली कॅपिटल्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाचेर स गड्यांनी जैत जोडले. आयज पंजाब किंग्स राजस्थान रॉयल्सा आड खेळटले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.